की जीवन स्मरण जय जय राम पुंडलीक वरदाहारी विष्णु श्री ज्ञानदेव तुकाराम। आपला विषय सुरू करायच्या आधी एक गमतीची गोष्ट म्हणून सांगतो। आता मला येताना एका व्यक्तीने हे गुलाबाचं फूल दिलं, त्याच्यावरून आठवण झाली। जीसस ख्राइस्ट एकदा आपल्या शिष्यांना घेऊन असा एका गावाहून दुसऱ्या गावाला चालला होता। तो होता जेरुसलेमच्या भागामध्ये, तो जरा वृक्ष प्रदेश आहे। तेव्हा जाताना रस्त्याच्या कडेला एक झाड होतं फुलाचं लहानस, त्याला एकच फूल आलेलं होतं आणि ते उमललेलं होतं। तेव्हा तो थांबला आणि तो काय म्हणाला आपल्या शिष्यांना, अरे तुम्ही माझ्या बरोबर का आलात बरं? तर एकाने सांगितलं की आपण या फुलासारखे आहात। बरोबर आहे म्हणा, पण तुम्ही एक वा, हे फूल उमललेलं आहे त्या विचार केला का, माझ्या काय उपयोग आहे, कुणी माझा वास घेईल का? त्याच्या आतूनच ती प्रेरणा आहे आणि ते उरलेलं आहे। तसं म्हणाले परमार्थ पाहिजे, बरं का? हे त्याने सांगितलं। आणि एका बाईने इथे महाराजांच्या बळीला आपल्या कुंडीमध्ये अशी फुलं लावली, बरं, त्याच्यामध्ये झेंडूचं एक फूल आलं आणि कौतुक तर पहिलं फूल आलं म्हणून त्या बाईने तो गेंद आणला आणि महाराजांना दिला। महाराज किती फूल सुंदर आहे। महाराज त्या बाईकडे पाहून म्हणा, त्या कसं जगा म्हणे तुम्ही, बरं का? कसं सत्पुरुषाचं सांगणं एक असतं बघा। मग तुम्ही आम्ही की नाही या फुलासारखं गोंधळल्यातून उमलून गेलं पाहिजे, नाही का? आपलं जीवन याच्यासारखं झालं पाहिजे। माझा वास कुणी घेईल का, त्याचं काय मला पर्वा नाही। मला राहत नाही म्हणून मी आनंदात जगतोय। याला काय आहे मला सांगा, हे कुठून आलंय फूल, कुणी लावलं होतं, काय याला काही आहे का त्याच? पण आतून ती प्रेरणा आहे उमलण्याची। तसं माणसाचा जो परमात्मा हृदयात आहे त्याला की नाही असं उमलण्याची हौस आहे। ते आपल्या जीवनात होणं म्हणजे परमार्थ आहे। तुम्ही कुठेही जा, गोंधळ्यात जा, समर्थांच्याकडे जा, आळंदीला जा, कुठेही जा, हे पुरुष असे होते की त्यांनी जगाकडे पाहिले नाही, आपल्या परमात्माकडे पाहिलं आणि उमलले। काय आश्चर्य आहे, युगयुग गेली तरी अजून त्यांचा सुगंध आहे बघा, असं आहे। आणि एक गंमत सांगतो आपल्याला की परमार्थामध्ये आपण जेव्हा साधन करतो त्यातल्या त्यात विशेषतः नामस्मरणाचं तर असं आहे की माणूस खरा नामामध्ये थोडा तरी रंगायला लागला ना त्याची इंद्रिय सूक्ष्म होतात आणि पहिली प्रचिती असेल तर त्याला सुगंध येतो। कुठून येतो, काय येतो सांगत नाही। इंग्लिशमध्ये त्याला अन अर्थली फ्रेग्रन्स असं त्या लोकांनी म्हटलेलं आहे। तो या जगातला नाही, तो किनी अतिंद्रिय असतो आणि कुठून येतो कळत नाही, काय येतो कळत नाही, पण अशी काही तृप्ती होते त्यांनी की बोलायची सोय नाही, बरं का? सांगण्याचा हेतू काय, आपलं जीवन असं बनवण्याकरता आपण उत्सव करतो। कालचं आपलं झालं होतं की त्यांनी जे केलं जन्मभर ते करण्याकरता किंवा ते शिकण्याकरता आपण इथे येतो ना, मग ते आपण करायला पाहिजे। आता आपला विषय काय आहे, परमार्थ हे सगळं आतलं जीवन आहे। आपल्याला एक अतिशय नम्रपणे सांगून ठेवतो, नम्रपणे नव्हे अतिशय, परमार्थ ढोंगानी करू नये। न केलेला पुरवला पण ढोंगानी करू नये। जे आपल्या अंगी नाही ते कधी दाखवू नये। इथे स्वतःशी प्रामाणिक बनणं हा तर पाया आहे याचा। नम्रता त्यातल्या तर अशी होते की नम्रता, खोटी नम्रता आपण दाखवतो आणि ती इतकी तकलादू असते, किती कृत्रिम असते की माणसाला ओळखता येतं की हा खरा नाही आहे नम्र, हा नाही करू आपण। ते ती नम्रता कशी पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांचं सांगणं आहे, बरं का? फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा। त्या फांदीला मुद्दाम प्रयत्न करावा लागत नाही, फळं लागली म्हणजे जशी ती आपोआप खाली येते तसं साधनी माणूस सर नम्र पाहिजे, बरं का? नाही तर काय होतं, साहेबासमोर नम्रता धारण करतो की नाही आपण, तशी नम्रता भगवंतासमोर कशी चालेल मला सांगा, नाही का? अतिशय आतून चालू पाहिजे. किंबहुना आपल्याला शून्य व्हायचं आहे ना, परमार्थामध्ये शून्य जर व्हायचं असेल तर ती शून्यता नम्रतेनंच आरंभ करावी, बरं? म्हणजे त्याच्यामध्ये जे सौंदर्य असतं, इंग्लिशमध्ये त्याला ग्रेस म्हणतात, त्या नम्रतेला जे सौंदर्य असतं ते सौंदर्य या कृत्रिमतेला नसतं. बघा, असो सांगण्याचं हेतु काय, तर हे आतलं जीवन आहे, आतलं जीवन आपण वाढवलं पाहिजे. काल आपण उत्सवाचं पाहिलं ना, एक संगीताचा उत्सव सांगितला मी, राजकीय उत्सव असेल. हे लोक कसे असतात, कलावंत समजा, मोठा कलावंत आहे अगदी, म्हणजे एक गायक आहे असं समजा, की जो हजारो लोकांना भुलवतोय आपल्या गायनाने, पण व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर तो तसा नसतो, इतका चांगला नसतो. म्हणजे जसं समजा एखाद्या माणसाचं डोकं वाढलं, बरं का, तर बुद्धी वाढेल, शब्दज्ञान वाढेल, पण बाकीचं नसतंच तसं. तसं की नाही, परमार्थामध्ये तो वाढू लागल्यानंतर त्याच्या व्यक्तित्वाची सर्व अंग वाढत असतात, त्यातलं त्याला आतलं अंग जे आहे ते विशेष असतं, ते वाढलं पाहिजे. मग हे आतलं आहे सगळं, बाहेरचं फार किमान आहे. म्हणजे जेवढं आतलं वाढायला जरूर आहे तेवढंच हे आहे, बाकी बाहेरचा इथे संबंधच नाही. बर, काल एका माणसाने मला प्रश्न विचारला, फार आवडला. काल आपलं बोलणं झालं की आतलं आत जायला पाहिजे. अहो, आत जाणं म्हणजे काय म्हणाला, तर मी म्हटलं की तुम्हाला स्वप्न पडतात ना, ती कुठे पडतात, ती आत पडतात, त्याला आत जाणं म्हणतात, तरी ते बरोबर नाही. मग म्हणलं असं समजा तुम्हाला कधी काळजी लागली होती का, तो हसला म्हणाला दोन मुली आहेत आता, एक बीएससी झाली आणि एक, हे जिथे आहेत तिथे आपण जाऊन त्यांना उचकटणं याचं नाव परमार्थ आहे. जर काळजी लागली तर परमार्थच नाही. हे तर काय झालं, पण महाराजांच्या समोर बसलो आहोत ना, महाराजांची गोष्ट सांगतो आपल्याला. एकदा अशी चार माणसं बसली होती, महाराज बसले होते, बोलत होते आपल्या परमार्थाच्या गोष्टी. बोलता बोलता ना महाराज म्हणाले काळजी लागते, वा एक जण म्हणाला. बरं, तर महाराज म्हणाले काळजी लागते का लागते, नाही सांगतायत म्हणला, पण काळजी लागते खरी, बरं का? तर महाराज म्हणाले काळजी सोडा म्हणले तर का सोडित नाही तुम्ही. तर तो काय म्हणाला, आपण म्हणताय खरं आहे, पण सोडणं म्हणजे काय करणं आहे, बरं का, तुम्हाला सांगता येईल का? तेव्हा एक जरा हुशार माणूस होता, तो काय म्हणाला, महाराज आपल्या इथे या भागामध्ये आपण अन्नदानाकरता प्रसिद्ध आहात. हो, मग ते म्हणले आपण असं करा की उद्या गावाला जेवायला बोलवा. आणि म्हणाले काही तयारी करायची नाही, सामान आणायचं नाही, स्वयंपाक आणि करायचं नाही, आणि जेवायला बोलवायचं, बरं का? मग काळजी लागते की नाही पाहू म्हणाले. ठरलं म्हणले महाराज, म्हणजे ठरलं. काय असतं, लोकसंग्रही साधू पुरुष असला ना फार मजा असते, त्याच्यामध्ये सुद्धा विनोद विनोद फार असतो. ठरलं म्हणाले, आणि मग दौंडी पिटवली की उद्या म्हणाले सगळ्यांनी प्रसादाला यायचं. आणि दिवस उजाडला, स्वस्त बसले महाराज, काही नाही. काही बायका म्हणाल्या आज काही नाही का, आज चूल थंड म्हणाले, आज काही करायचं नाही. झालेली गोष्ट आहे, म्हणजे ते भाऊसाहेब म्हणून केतकर होते, त्यांनी पाहिलेली गोष्ट आहे. मग त्यात काय झालं, 8-9 वर्षानंतर काही बायका आल्या, काय म्हणले महाराज आमचं काही नाही हो, पण हे पोरांना भुका लागल्यात, काय करायचं म्हणाले, बरं का? तर महाराज म्हणले तू तुमच्या बरोबर पोर, मी काय करू म्हणाले, बरं का? सगळे बरं, तुमच्या आमच्यासारखी जरा इंग्लिश मध्ये ज्याला सोफिस्टिकेटेड, म्हणजे वरून एक आणि आत एक असणारे असे लोक, बरं का? असे लोक नाही म्हणाले महाराज हे लोकांना किती त्रास होतो आहे, काहीतरी करायला पाहिजे. होय म्हणाले, पण आता ठरलंय ना म्हणाले की काही करायचं नाही, बरं का? अहो 12-12 झाले, बेपत्ता काही नाही. आणि तेवढ्यात काय झालं, एक शेतकरी, बरं का, 50 माणसांचं स्वयंपाकाचं सामान घेऊन आला, निवडलेली भाजी सुद्धा घेऊन आला. बरं का? म्हणाला मला पहिल्या दोन मुली आहेत, मी असा नमस केला होता की गोंदवल्याच्या बुवाला मी अन्नदान देईन, फक्त मला मुलगा झाला पाहिजे. तो म्हणला काल माझी बायको बाळण झालेली आहे, मुलगा झाला म्हणून गाडी भरून आणलेली आहे म्हणाले. बरं का? मग महाराजांची धान दल लगेच चला चला म्हणजे चूल पेटवा म्हणजे आता स्वयंपाक करा. आणि तर सांगायची गंमत पुढे आहे. बरं का? तेव्हा जेव्हा चूल पेटवायला सांगितली माणसं होती, एवी तेवी म्हणले माझ्या पत्रिकेमध्ये काळजीचा योग नाही म्हणाले. मग त्याला जेवण खाणं झाली. मग संध्याकाळी की नाही मंडळी बसली असताना महाराज म्हणाले या चमत्कार काय आहे? म्हणाले तुम्ही म्हणता याला चमत्कार, हा चमत्कार नाही म्हणाले. काय आहे की मला खात्री आहे म्हणाले, मी जिवंत जितकं आहे जितकी खात्री मला आहे तितकं माझ्या जीवनात राम करताही मला खात्री आहे. जर मला उपाशी ठेवायचं असेल ते ठेवील उपाशी, करता तो आहे, पण जर इतकी माणसं भुकेलेली आहेत त्याला कसं पाहावेल म्हणाले, त्याला करणं जरूर आहे म्हणाले. हे बरं सांगायचं हेतू काय, आतलं जीवन म्हणून जे आहे ते हे आहे. बरं का? ते आतलं जीवन आपण पाहायला पाहिजे. इथे गोंदवल्यास काय, आळंदीला काय, येऊन शिकायचं काय? शिकायचं हे की मी आतून इतका सुंदर झाला पाहिजे. हे गुलाबाचं फूल मी आपल्याला दाखवलं ना, इतका सुंदर आतून झाला पाहिजे, बाहेरचं सौंदर्य काय करता घेऊन, नाही का? उदाहरण सांगतो आपल्याला की ग्रीस देशामध्ये सॉक्रेटिस होऊन गेला ना, हा सॉक्रेटिस दिसायला अत्यंत कुरूप होता. बरं का? म्हणजे त्याचं नाक आपरं होतं, असं वर आलेलं थोडं, डोळे असे जरा फुगीर होते, आणि चालताना असा झटका देऊन चालायचा. आणि ग्रीक लोक सौंदर्याचे महापूजक होते, त्यांचे पुतळे वगैरे काय सांगू आपल्याला अजून आहेत, अतिशय सौंदर्योपासक. तिथे हा कुरूप माणूस, बरं का? पण त्याचं ज्ञान काय विलक्षण होतं. तेव्हा तो मेल्यानंतर त्याचा जो प्रधान शिष्य होता प्लेटो म्हणून, त्याने त्याला जी त्याची जी ट्रायल झाली त्याचं वर्णन केलंय, आणि शेवटचं वाक्य काय लिहिलंय त्याला अपॉलॉजी म्हणतात. बरं का? त्या संवादाला शेवटचं वाक्य ही इज दी अग्लिएस्ट अँड दी वाईजेस्ट ऑफ मॅनकाइंड. तो सर्वात कुरूप आणि सर्वात ज्ञानी असा पुरुष होता. अग्लिएस्ट आणि काय असेल, म्हणून सगळा परमार्थ असेल तर आतला आहे. बरं, हे ध्यानात ठेवा. आपण बाहेरचं किती, आतल्याला मदत होईल एवढा बाहेरचा, बाकी सगळा आतला आहे. आणि आपण पाहतो महाराजांच्या सेवेच्या नावाखाली वर्गणी गोळा करा, अमक करा, तमक करा, भानगडी करा, करू नये असं नाही. आत काय तुम्ही करता याचा विचार करा. तो एक धंदाच बनतो बघा. मग नाही का मंदिर बांधायचे, अरे तुला कोणी सांगितलं का मंदिर बांधायला? नाही का? तुझ्या आतमध्ये शरीर आलं मंदिर कर ना. सध्या याचं मंदिर नाही, मशीद झालेली आहे, मशीद पेक्षा स्मशान झालेलं आहे. हा काय, अरे आतलं जीवन काय आहे तुझं, हे माणसाने करायला पाहिजे. बरं, मी तुम्हाला उपदेश म्हणून सांगत नाही, फक्त परमार्थ काय आहे लक्षात घ्या. अहो, हे आत चालणं जे आहे हा मार्ग आहे, त्याला आपल्याला सांगता येत नाही दुसरं काही. सामान्य माणसं आपण तेव्हा ध्येयाला जाण्याकरता एक मार्ग आहे, तो ध्येय म्हणजे परमात्मा हृदयातला, तर त्याला सत्पुरुषाने मार्ग असं वर्णन केलेलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांचा अप्रतिमच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले निश्चळपणे चालणे धर्मधरा येतीचे. धनुर्धरा म्हणजे अर्जुना, हा जो मार्ग आहे हा निश्चळपणे चालण्याचा. अरे हे परस्पर विरोधी आहे की हो, चालणं म्हणजे गती, निश्चळपणे म्हणजे स्थिरता. तर याचा अर्थ असा आतमध्ये जी खळबळ धडपड होते ही शांत होणं याचं नाव परमार्थ आहे म्हणाले. इथे चालणं म्हणजे स्थिरावणं आहे, शीतप्रज्ञ होणं आहे इथे. बरे का? तेव्हा आज मी तुकारामांचा अभंग, हा प्रसिद्ध अभंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी थोडस वर्णन केलं याचं ते सांगतो आपल्याला. असं आहे, ते म्हणाले की पुढे गेले त्यांचा शोधीत मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, आपल्या आधीचे जे पुरुष स्त्रिया या मार्गावरती गेलेले आहेत त्यांचा मार्ग शोध घेत आपण जाऊ. बरं का, सांगतो ना त्याचा अर्थ आपल्याला पुढे. वंदू चरण रज शेवू उष्टावळी पूर्व कर्म होळी करून या. तर त्यांना वंदन करूनच त्यांचा आशीर्वाद घेऊनच या मार्गावरती आपण जाऊ. त्याने आपलं पूर्व कर्म सगळं नाही सोडेल. अमूप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा. या मार्गावरती आम्ही अनाथ आहोत, आम्हाला सांभाळणारा विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाचं स्मरण करून आम्ही जाऊ. मग अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. या मार्ग भगवंताच्या नावाचं कीर्तन करा. नाम स्मरण आणि नाम संकीर्तन याचा अर्थ असा, बाहेर सुद्धा त्याचाच घोष, अंतर्यामी त्याचाच जप, हे नाम संकीर्तन. अवघे चिंतने जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ. म्हणाले या मार्गामध्ये चक्रा मारित असतो माणूस, पुनरपी जननम पुनरपी मरणम. आपल्या भारतीय तत्वज्ञान वेदांताचा सिद्धांत आहे ना पूर्वजन्मीचा, तर हा पूर्वजन्मीचा सिद्धांत म्हणतो की या जन्माला आला संपलं नाही, पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि तेच तेच करीत बसतो. बरं, तेव्हा या खेपा आहेत या खुंटतील. आणि इतकंच नव्हे तर म्हणाले होपा हा सिद्ध पंथ, हा सिद्ध केलेला पंथ आहे, मार्ग आहे, हा तुम्हाला सोपा होईल. तुका म्हणे चाल घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाच्या. त्यांची एक कल्पना अशी आहे की आपण हे शास्त्रीय जणू काय आलेलो आहोत, शास्त्रीय एवढं सुख नाही तर माहेराला आपण जाऊ, म्हणजे आपल्या स्वस्थानाला निजधाम असं ते शब्द वापरतात, तिथे आपण जाऊ. आणि इतकंच नव्हे तर आपल्या जीवपणाला चिरा पडेल, म्हणजे जीव बदलून शिव होऊन जाईल. आता बघा मग काय सांगितलं दोन चार गोष्टी त्यांनी. पहिली गोष्ट जर असेल तर हा मार्ग चालायला पाहिजे. मार्ग म्हटल्यानंतर निघायचं कुठून आणि नाही जायचं कुठे हे आलंच. जसं आपण तिकीट काढतो त्याप्रमाणे आपण या मार्गावरती जाताना ध्येय ठरवायला पाहिजे. समजा तुम्ही बुकिंग याच्यावरती विंडोवरती गेलात तिकीट मिळण्याच्या याच्यावर आणि तिकीट दे. अरे कुठलं दे तिकीट, खरं म्हणजे कुठलं दे, गावाचं नाव सांगावं लागेल ना. तसं मी गोंदवल्यास येतो काय किंवा आणखी वारीला जातो काय, अरे मला जायचंय कुठे, हा आपल्याला मनामध्ये ठरलं पाहिजे ना. आणि ते जसं इथे गोंदवल्यास महाराजांच्याकडे यायचं, पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जायचं, तसं या मार्गामध्ये माझ्या अंतर्यामी असलेला जो परमात्मा आहे त्याचं दर्शन मला घ्यायचं आहे. हे आत्मज्ञान म्हणा आत्मदर्शन म्हणा तुम्ही काही म्हणा त्याला, ते माझं ध्येय आहे हे निश्चित झालं पाहिजे. काल आपलं काय ठरलंय, ह्या मार्ग काय याची रूपरेषा मी आपल्याला सांगेन. त्याची पहिली गोष्ट ही आहे, तुम्ही ध्येय ठरवा. आणि ध्येय ठरलं नाही तर काय होईल, परीक्षेला कोणतं बसायचं याचे निश्चय होणार नाही. परीक्षा ठरली पाहिजे ना की मला बाबा बी ए व्हायचं आहे, एल एल बी व्हायचंय, काय तुमचं असेल ते. परीक्षे कशा करता आहे, तेव्हा मी इथे कशा करता येतो, इथला म्हणून म्हणतो मी वारी कशा करता करतो हे समजल्याशिवाय काय. आपण काय करतो, समर्थांच्याकडे जातो, हा ब्रह्मचारी मनुष्य बरं का, आणि मला मूल बाळ होत नाही कृपा करा म्हणतो. समर्थ म्हणते अरे मला काय सांगतो बाबा तुला मूल बाळ होत नाही. किंवा एक गंमतच सांगतो आपल्याला, अगदी झालेली गोष्ट आहे. आम्ही मुंबईला राहत होतो तिथे आमच्या शेजारी मटकेवाला होता बरं का, गुजराती मनुष्य. अहो त्यांनी 10-15 लाख रुपये मिळवले त्याच्यामध्ये आणि त्या प्रिन्सेस स्ट्रीट म्हणून तिथे केवढी मोठी जागा घेतली बरं का. तेव्हा त्याच्याकडे एक जैन साधू आला, तो जैन होता, त्याच्याकडे जैन साधू आला. जैन साधू आला तेव्हा शेजारी आमच्या तो नमस्कार जेव्हा त्यांची पूजा बिजा झाली सगळी, तेव्हा त्यांच्या बायकोने काय मागितलं त्याला, ते म्हणाले की माझा मुलगा शिकत नाहीये आणि त्याला काही केलं तरी अभ्यासाकडे लक्ष नाही, तेव्हा त्याला काय करावं आपण सांगा. तर तो हसला आणि काय म्हणाला, तू कशा करता तू शिकायला पाहिजे? तर दिवाळी काय म्हणाली, हरकत नाही शिकला तर, पण बाप मटका करतो तसं तरी शिकू दे म्हणली त्याला. आता तो साधूला मटका शिकवला त्यांनी नाही. आता तो गप्पसला साधू म्हणून काय मला सांगा, नाही का? किती बघत दे, अरे तू कशा करता. महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणाले की आपली स्थिती काय होती साधूकडे गेल्यावर, लाकडाच्या दुकानात जातो आपण, कापड काय भाव आहे इथे म्हणून त्याला विचारतो. अरे कापडा सॉरी कापडाचं दुकान आहे, लाकडाचं दुकान नाही आहे असं सांगावं लागतं म्हणाले, नाही का? तेव्हा ध्येय आपण ठरवलं पाहिजे. ते बघा आपण त्याच्या पहिली गोष्ट अशी, तुम्ही का गोंधळात जाता? अगदी विनोदानं म्हणतो, नवीन नवीन बायका येतात, पुरुष सुद्धा येतात बरं का, पण नवीन आले म्हणजे बाई तुम्ही का आला, आमची शेजारी म्हणाली फार चांगलं असतं तिथे, चला म्हणाले तुम्ही. अरे म्हणजे बरोबर आहे, रोज पकवान खायला मिळतं बरं, काम काही नाही, ऊन पाणी स्नानाला. आणखी म्हणजे एक वेळा मनात असं येतं, इतक्या सोयी झाल्या तर परमार्थ राहील का नाही कोणाला कळू देते, नाही का? आता तर काय इलेक्ट्रिसिटी, विजेचे पंखे, काय एअर कंडिशन सुद्धा खोल्या होतील काही दिवसाने बघा तुम्ही, नाही का? थंडी नाही, थंडीच नाही काही मग, नाही का? नाही माझ्या म्हणण्यात विनोदाचा भाग सोडून द्या, अरे मी कशा करताय तू इथे, नाही का? कसे चमत्कार आहे बघा, कसं आपलं विचार. पहिली गोष्ट असेल ध्येय ठरवा. हा बरं, ध्येय ठरलं, काय ध्येय ठरलं? की मला आत्मज्ञान पाहिजे. आता हे शब्द वापरावे लागतात बरं का, पण काही नाही, तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. माझ्या मनामध्ये तळमळ, काळजी, चिंता, भय नाहीच झालं पाहिजे. काय झालं तरी भीती नाही, काळजी नाही, असं माझं झालं पाहिजे, हे ध्येय. त्याला हे निगेशन आहे, म्हणजे नाहीपणाचं आहे. आहेपणाचं समाधान पाहिजे, काय झालं तरी समाधान, हा हे खरं पाहिजे आपल्याला. मी सांगितलं ना महाराजांनी कशी गंमत केली, की माझ्या पत्रिकेत काळजीचा योग नाही, तसं आपलं झालं पाहिजे. ज्या गुरुकडे आपण जातो त्याची अवस्था अशी पाहिजे. हा जीवनामध्ये खटपटी आहेतच, दुःख आहेच, मोठ्या मोठ्या लोकांना दुःख आहेत, तुमची आमची काय कथा आहे. ते मी अलीकडे सांगतो, ही महायुद्ध झालं ना, त्यानंतर युरोपमध्ये विशेषतः फ्रान्समध्ये नवीन तत्वज्ञान उदयाला आलं. ते होतंच, पण नवीनपणे उदयाला आलं. एक्झिस्टेन्शियलिझम असं म्हणतात, अस्तित्ववाद, म्हणजे मानवी जीवनाचं स्वरूप काय आहे, त्याला ते ह्युमन सिच्युएशन असं म्हणतात, की मानवी जीवनाचं स्वरूप काय आहे. तर स्वरूप इतकं म्हणजे वाईट आहे की बोलायची सोय नाही. ते म्हणतात परिस्थिती ही बंदीशाळा आहे. ते लोक असं म्हणतात ना, अहो समर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तर ते सोडून द्या, किंवा हे भारतीय आहे ज्यांना ती कल्पनाच होती. कोणी म्हणतात ना वेदांतातून त्यांनी उसणं घेतलं आमकं केलं, हे तसं नाही आहे. प्रत्यक्ष जीवन पाहून ते सांगतात. आणि आज सुद्धा आपल्याला पुण्या मुंबई सारख्या नागपूर सारख्या शहरामध्ये जीवन किती यांत्रिक झालंय तुम्ही पाहताना. सकाळी कसं तरी एकदा तुकडा खाऊन किंवा चहा पाणी करून ऑफिसला जायचं, बरोबर डबा न्यायचा, संध्याकाळी आलं की पुन्हा कटकटी आहेतच, झालं नवरा बायको दोघही कामं करणार, आणि जेवण खाण झालं की निघून जाणार. वर्षानुवर्ष असं चालतं ना, मग काय मला सांगा जीवन आहे, यंत्रवत झालंच आहे की नाही. सांगण्याचा हेतू काय माझा, तर ते लोक काय म्हणतात की कितीही मोठा मनुष्य जरी झाला तरी त्याला परिस्थितीची मर्यादा तोडता येत नाही. मग आपण जिथे जन्माला येतो त्या जन्माचं कुल, त्या जन्माचा धर्म, त्या जन्माची सांपत्तिक स्थिती, किंवा त्या जन्मामध्ये जो कारखाना बिरखाना काय असेल त्या कुटुंबामध्ये, या सगळ्याचा परिणाम होऊन तो माणूस जगतो. कुठे स्वातंत्र्य आहे माणसाला? नाही स्वातंत्र्य. मग त्याला स्वातंत्र्याची तहान असते. म्हणून त्यांच्या एका अतिशय प्रसिद्ध तत्वज्ञानी माणसाने सार्त्र म्हणून गेला, त्याला नोबेल प्राइज दिलेलं त्याने नाकारला, असा थोर पुरुष होता. तो काय म्हणाला, मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री असं म्हणतो. म्हणजे स्वातंत्र्याची तहान त्याला तळमळ करायला लावते, त्याला चैन पडत नाही आणि स्वातंत्र्य मिळत नाही. हा प्रपंचाचा धर्म आहे, यालाच प्रपंच दुःखमय असं म्हणतात. तर समर्थाने किती तऱ्हेने सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी तर दुःखालय अशाश्वतम हा जो गीतेतला श्लोक आहे त्यावर लिहिताना या दुःखमय संसाराचं वर्णन केलेलं काय असेल मला सांगा. तर मग ध्येय ठरलं ना, आत्मज्ञान हे ध्येय आहे. मग दुसरं या ध्येयाचं स्वरूप काय आहे, तर प्रपंचामध्ये असलेलं दुःख नाहीसं करणं हे स्वरूप आहे. असं आहे, मी ज्यांच्या चरित्रात ही गोष्ट घडली सांगतोय ती, आता त्या पुरुषाला मी स्वतःलाही विचारलेलं आहे. आमच्या तिकडे हैदराबादला एक हैदर भरजी बापू म्हणून साधू होते, अलीकडेच गेले ते, अलीकडे त्यांचं चरित्रही प्रसिद्ध झालंय. हा भटजी माणूस गरीबी, आणि तिथे एक मराठी सरदार होते राजे राय रायान म्हणून, त्यांची वर्षाला 30 लाख उत्पन्नाची जागीर होती. याच्यावरून कल्पना करा काय श्रीमंती असेल. त्यांच्याकडे त्यांची देवी होती, 300 वर्ष परंपरा चालत आलेली, त्यांचे हे पुजारी बरं का, त्या देवीचे दागिने होते हिऱ्या मोत्याचे, त्याची किंमत 30-40 लाख रुपये होती त्या काळी बरं का. ते मग आहे तिथे भटजी, पण आणि त्यांना राहायला जागा, त्यांची एक बाग होती, त्या बागेमध्ये माळ्याकरता बांधलेल्या ज्या मडग्या म्हणजे खोल्या होत्या त्या ध्यानं जागा बरं का. तर त्यांची आई जी होती ती अतिशय अन्नदानाकरता प्रसिद्ध. म्हणजे ती काय करायची म्हातारी, की अन्न तयार करायची, त्याचे 3 वाटे करायचे, 3 ताट, एक गाईला घालायची, एक कुणी असेल पाहुण्या बिमुण त्याला खायला, आणि एक आपण खायची. तर पुष्कळला असं व्हायचं की कुणीतरी 2-3 माणसं असायची, म्हणजे ते 2 ताटने स्वयंपाक संपायचा, पुन्हा ती करून खायची. असं अन्नदानाचं तिला आहे, आणि तीच परंपरा ह्यांनी चालवलेली बरं का. वारकरी होते, कीर्तन करीत असत बरं का. तेव्हा त्यांना 5-6-7 मुलं झाली, त्यातली 2 मुलं जगली, बाकी सगळी लहानपणीच वारली. तर एक मुलगी आणि मुलगा, ती मुलगी पुढे विधवा झाली, आणि तिथे हैदराबादचे केशवस्वामी म्हणून गेले ना समर्थांच्या पंचायतनातले, त्यांच्या समाधीपाशी ती असायची. तर हा मुलगा 40 वर्षाचा अतिशय सात्विक, दादा म्हणत त्याला, आणि तिथलं रेव्हेन्यू जे हे होतं डिपार्टमेंट निजाम गव्हर्नमेंटचं बरं का, त्याच्यामध्ये तो क्लार्क होता, त्याला 35 रुपये पगार. आता त्या 50-60-70-80 वर्षाच्या मागची गोष्ट एवढंच आले, तर तो असा की पगार आलाय की वडिलांच्या हातात द्यायचा. तर ही गोष्ट 1899 सालची 1919 सालची गोष्ट आहे. त्याला प्लेग झाला, त्या काळी कुठली औषधी एवढी, तेव्हा डॉक्टर येऊन पाहायचा, पण तो प्लेग 3 गाठी आल्या, 2 काखेमध्ये 1 जांघेमध्ये, जोराचा अटॅक होता. आणि या भटजी बापूंचं वारकरी होते, एकादशीला रात्री भजन, रात्रभर भजन, आणि द्वादशीला अन्नदान असा नियम असे. तेव्हा दुसऱ्या दिवशी द्वादशी होती, तेव्हा मंडळींची जेवणं चाललेली होती, आणि याला एका खोलीमध्ये ठेवलेला होता. तिथे एक नरहरपण ग्रस्त यांचे शिष्य त्यांच्याकडे निगराणी करायला ठेवले होते. तो गेला 4:30-5 मारला, तेव्हा ते आले आणि म्हणाले की त्यांना बापूराजा असं म्हणत, बापूराजा दादा गेला म्हणले. बरं म्हणाले, हे 16 पंक्तीमध्ये फिरत होते, काय समाधानाची चमत्कार आहे सांगतो तुम्हाला. आणि बरं म्हणाले, मी बाजूला होतो, सांगू नका कारण जेवणं थांबतील, सगळे जेवणं झाल्यावर सांगा, बाहेरून कडी लावून घे म्हणाले. बरं, 7-7:30 पर्यंत जेवणं झाली, आणि मग त्यांनी त्याला बाहेर काढलं. मग आता पहा तुम्ही कल्पना करा, सगळं संपून आले, रात्री 12 वाजले, मग जेवणं खाणं झाली. मी त्यांना विचारलं की बापूजी आपल्याला काय वाटलं बरं का, तेव्हा ते काय म्हणाले ऐकण्यासारखं आहे. समाधान साधूचं काय असतं, परमार्थ किंवा ध्येय ठरल्यावर साधू काय बनतो, तिथे आपल्याला शिकायचं आहे. ते काय म्हणाले, ज्यांची राख या हाताने व्हायची, त्यांची राख कोणाला, ज्यांच्या हातानं माझी राख व्हायची, त्यांची राख या हातानं केली, मग ती पोरं वाळत सगळी जाळली मी, असा अर्थ. आणि मग दादा म्हणाले, सोबत चांगली होती. काय आहे बघा, याचा अर्थ असा आहे की आही सगळी प्रवासी आहोत, आपण प्रपंचामध्ये प्रवासी आहोत, या प्रवासामध्ये ही सोबत मला भेटली, व्यक्तीसोबत चांगली होती. काय काही नाही, दुःख नाही, काही नाही. काय असेल मला सांगा, त्या माणसाची शांती आणि समाधान नाही का? प्रापंचिक मनुष्य काय असेल, फार मोठा नाही. हे मिळवायचं ध्येय आहे. ध्येय काय? अरे तुम्ही आम्ही फालतू गोष्टी करता, किती इंग्लिशमध्ये अपसेट म्हणतो, डिस्टर्ब, अपसेट पेक्षा डिस्टर्ब झालंय. बायका पुरुष सुद्धा वापरतात बरं का शब्द हे सगळे, आज डिस्टर्ब नाही म्हणले. आणि डिस्टर्ब काय तर रिझर्व केलेलं तिकीट जिथं तिथं दुसरा मनुष्य येऊन बसला. तर नाही तुम्ही पाहता ना व्यवहारात रोजच्या गोष्टी या घडतात. किंवा चहा अलीकडे अहो का 70-80 रुपये पाऊंड झालाय चहा, आहे काय म्हणाले बरं का? चहा महाग पितो 3 वेळा बरं का, ते सोडित नाही, पण चहा काय महाग झालाय. माझ्या म्हणणं अरे डिस्टर्ब डिस्टर्ब म्हणजे काय, आहे काय? मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ना, अरे समुद्र उलथा पालक जगामध्ये झाली तरी ज्याची शांती टिकते तो खरा साधू आहे म्हणाले. नाही का विचार करा आपण, ध्येय साकार झालं म्हणजे ही अवस्था होते. सीताप्रज्ञता ही आहे बरं का. त्यांनी 14व्या अध्यायामध्ये मेरू पर्वत आहे म्हणाले. पर्वत अचल, मेरू पर्वत, त्याला दक्षिणेकडून तुफान आलं, उत्तरेकडून तुफान आलं, त्याला काही होतं का म्हणाले? दक्षिणोत्तर मारुता मेरू जैसा पांड सुता. अरे तसं याचं मन आहे, सुख आलं काय, दुःख आलं काय, हे काय आहे त्याच. परमात्म्याच्या संगतीमध्ये तो इतका मस्त असतो, आनंदात असतो की प्रपंचात काय घडतं याची पर्वा राहत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अलीकडे असा एक पुरुष होऊन गेला, राजकीय पुरुष, लोकमान्यांच्या सारखा, काय जबरदस्त काम होतं बरं का. तिथे एक वकील होते, त्यांची हायकोर्टात जेव्हा ही झाली ना, त्यावेळेला एक वकील, वकील नाही, सब इन्स्पेक्टर पोलीसचे होते सबनीस म्हणून, त्यांनीही पाहिलेली गोष्ट सांगतो. संध्याकाळी 4 वाजता, ज्या दिवशी रात्री शिक्षा झाली त्यांना, त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता चहाला मंडळी गेली. तेव्हा दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळक, आणखी जिन्ना, त्यांचा वकील जिन्ना होता बरं का, त्यावेळेला तो निराळाच होता, हे चहा प्यायला गेले. तेव्हा त्यांचा भातचा बरोबर होता लोकमान्यांचा. तेव्हा त्यांनी सांगितलं की आज काळ्या पाण्याची तयारी दिसते, असं बोलले, काळ्या पाण्याची तयारी दिसते. तेव्हा त्याला म्हणाले आपल्या भाच्याला, तू म्हणाले राहू नकोस, तुला सहन व्हायचं नाही बरं का, म्हणजे आधी कल्पना आलेली. आणि रात्री त्यांना ते 9 वाजता शिक्षा झाली. ब्रिटिश गव्हर्नमेंटची चालाकी अशी बघा, खरं युरोपियन जज पाहिजे होतेच त्यावेळेला, तर ते चंदावरकर म्हणून होते, त्यांना त्यांनी त्यांना जज केले आणि त्यांनी ती शिक्षा सुनावली. रात्री 9 वाजलेली, त्यांच्याकरता एक खास रेल्वे गाडी ठेवलेली होती, त्यांना आनंदला नेले बरं का. हे BBCI म्हणतात त्यावेळेला, वेस्टर्न रेल्वे. तर ग्रँटोल पर्यंत गाडी आली, रात्री 9 वाजून गेलेले होते. तेव्हा हे सबनीस सब इन्स्पेक्टर तिथे होते, म्हणजे सरकारकडून, मुंबईच्या सरकारकडून गुजरात सरकारला द्यायची यांना कैदी म्हणून. तेव्हा तिने विचारलं मुलानो, आणि 2 युरोपियन सब इन्स्पेक्टर्स होते, तेव्हा विचारलं काय किती वाजले रे म्हणले, ते म्हणले 9:30 झाले. तर त्यावेळेला काही सोय कसली, थर्ड क्लास कंपार्टमेंट, दाकडावरती आडवे झाल्याने उपरणं घेतलं आणि म्हणाले मला झोप आली, मी निसतो. आणि ते सबनीस सांगत 2 मिनिटं घोरायला लागले, 6 वर्ष शिक्षा झालेली, 2 मिनिटं घोरायला लागले. तेव्हा दुसऱ्याची सकाळी आनंदला, तिथे तो युरोपियन DSP होताच गुजरात गव्हर्नमेंटचा, त्याच्या याने हवाले केले आणि पुन्हा चहा घेतला तिथे. तेव्हा तो काय म्हणाला यांना, तुम्ही आमच्या देशात असता तर लोकांनी डोक्यावर नाचवलं असतं तुम्हाला म्हणाला. तेव्हा सबनीस निघाले परत, ते म्हणले मी आता पुण्याला जाणार आहे, घरी काही निरोप सांगायचा आहे का बरं का. तेव्हा पहिल्यांदा मी विचारलं आपल्याला झोप कशी लागली, तेव्हा ते काय म्हणाले, अरे झोपेच आणि कैद्याचं काय संबंध आहे, झोप आली की निघलो म्हणाले मी. काय हो ऐकायला चांगलंय, साला एक 10-20 असला तर झोप येत नाही रात्री. मग गुड नाईट लावा, बॅड नाईट लावा, काही लावा, झोप येत नाही. काय काय माणूस हा गीतेचा भक्त खरा, हा गीता जगतो खरा लक्षात ठेवा. आणि ते आपल्यामध्ये सामर्थ्य आहे असं संतांचं सांगणं आहे. माणूस त्या करता आहे हे त्यांचं सांगणं आहे. ते परमार्थात शिकायचं आहे. हा काय, तेव्हा ते म्हणाले मी तुम्ही कधी तिकडे गेलात म्हणजे घरी गेलात तर आमच्या मंडळीने सांगा माझी प्रकृती चांगली आहे एवढं सांगा म्हणाले. काय माणूस, हा परमार्थ आहे लक्षात ठेवा. आणि त्यांची तऱ्हास थोरस पुरुष की राजकारणामध्ये राहून इतकी तयारी करायची हे का आवरच आहे नाही का. पण आपण आपल्या प्रपंचात राहू शकतो. भटजी बापूंचं सांगितलं ना मी, काय तयारी त्या माणसाची हो है विलक्षणच. एकुलता एक मुलगा असा गेलेला असा हा प्रवास आहे जीवन. म्हणजे त्या जीवनामध्ये ही माणसं भेटलेली आहेत, नवरा बायको मुलं, त्याच्यामध्ये एक प्रवासी होता गेला सोबत चांगली होती. मी काय असेल मला सांगा नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तेव्हा ध्येय काय, परमात्मा स्वरूपाचं दर्शन हे ध्येय आहे. आणि त्याचं प्रात्यक्षिक काय, स्थितप्रज्ञता येणं हे त्याचं हे आहे. बरं, स्थितप्रज्ञता हे संस्कृत शब्द जाऊ द्या. मन अत्यंत शांत होणं, समाधान रूप होणं, काही झालं तरी वृत्ती ही व्हायची नाही. याला महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज काय म्हणाले, म्हणले मी एकदा पंढरपूरला गेलो होतो, तिथे म्हणले यात्रा होती, ती यात्रेला बाहेरी दुकानं असतात तशी दुकानं होती, तिथे खेळण्याचं दुकान होतं म्हणाले. बरं का, त्याच्यामध्ये एक भावली होती खेळण्यामध्ये. ती भावली अशी होती की तुम्ही कशीही टाका तिला ती उशी उभं राहून बसायची अशी. बरं का, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तिला टाकली तरी ती आडवी पडायची नाही, ती अशी उभी राहायची. हा तसा साधू असतो म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत ढकला त्याला त्याचं समाधान काय आहे. म्हणजे मी असं म्हणेन त्याचं जे मंद हास्य आहे, त्याचं जे आतलं फुललेलं श्वास आहे हास्याचा आनंदाचा, त्याला धक्का लागत नाही हासा तो असला पाहिजे. बरे, हे त्याचं प्रत्यक्षिक आहे. आता ते साधायचं कसं, तर असं आहे प्रपंच अत्यंत अशाश्वत आहे. प्रपंच हा अशाश्वत आहे, दिसतच आहे, आजची स्थिती उद्या नाही. आणि त्या बदलत्या प्रपंचाबरोबर आपलं मन हेलकावे खातं हे त्यातलं आहे. आपलं मन हेलकावेचं खातं तर मग याला काय करायला पाहिजे, हे हेलकावे बंद व्हायला पाहिजे. तर मन आपलं जे चिकटतं आणि हेलकावे खातं त्याचं कारण हेलकावे खाणाऱ्या वस्तूवरती चिकटतं म्हणून ते खाय मिळेल. मग हेच मन जर स्थिर वस्तूवरती टिकवलं आणि ती स्थिर वस्तू म्हणजे परमात्मा, त्याच्या जर मन चिकटलं तर मन तसंच होऊन जाईल. आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांना समरस शब्द फार आवडायचा. बघा अमृतानुभवात काय याच्यात काय, समरस हा शब्द फार आवडायचा. तो म्हणजे परमात्मा जसा आहे तद्रूप हा झाला, तो रस जसा आहे त्याच्याशी हा गेला की तसाच बनणार हा. ते समरसता येण्याकरता काय करावं, हे साधन. साधन साधन म्हणजे काय, मार्ग चालणं म्हणजे आजच्या हृदयाची जी समरसता नाही ती समर्थता निर्माण करणं आहे. मग समरसता म्हणजे काय, तर त्याची जी अवस्था आहे तशी आपली अवस्था होणं हे त्याचं आहे. आपली अवस्था म्हणजे देहाची नाही, मनाची अवस्था आहे. आणि ती मनाची अवस्था आतली आहे, त्याला उपाय आतलाच पाहिजे, त्याला बाहेरचा उपाय काय कराल. म्हणून पुष्कळ यात्रा केल्या काय, पुष्कळ दान धर्म केला काय, शरीराने पुष्कळ सेवा केली काय, परमार्थ साधायचा नाही, अहंकार येईल उलट आणखी. तर त्याच्यापेक्षा भगवंताच्या स्मरणामध्ये जे भगवंताचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचं आपल्याला प्रचिती आली म्हणजे ते होणार. अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. किती मर्माची गोष्ट सांगितली बघा. सगळे लाभ परमार्थाचे असेल तर या चिंतनामध्ये आहे. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, ध्यानात ठेवा किती मर्म सांगितलंय. म्हणून माणूस सगळे देहाने खटपट करेल, धडपड करेल, त्याच्या चिंतनात राहायला शिकत नाही. हे मर्म आहे त्याच्यामध्ये. बर, चिंतन आपण करतो का नाही, तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. माझ्या सगट आपल्याला जेव्हा काळजी लागते त्यावेळेला कळत आणि न कळत आपल्याला नको असलं तरी आपण किती चिंतन करतो नाही का? चिंतनामध्ये नाना तऱ्हेचे विचार कल्पना असतात, गोंधळ घालतात आपल्या याच्यामध्ये, बरोबर? आता मी शिक्षणाच्या क्षेत्रातला आहे, एका माणसाचा एरएलबीचा पेपर होता, माझ्या विद्यार्थ्याचा, सर भेटला, आज कसला पेपर आहे? ते म्हणलं कॉन्स्टिट्यूशनचा पेपर आहे, बरं का? तर म्हणलं काय झाली आहे ना तयारी? सर म्हणाला झाली आहे पण बरोबर नाही. मग पण म्हणलं जातोयस ना परीक्षा? अहो काय करू म्हणला, सकाळपासून हा प्रश्न येईल का, तो प्रश्न येईल का, तो प्रश्न येईल का, काय करायचं लिहायचं? तो म्हणाला मी जेवलो तर आई म्हणाली आज तुझं काही जेवढ्याकडे लक्ष नाही म्हणाली. हो खरंच होतं म्हणला, कारण सारख्या कल्पना चालल्या होत्या. मग त्याच्या त्यांनी गंमत सांगितली, काय वेळेला सरे परीक्षेत असले बेवकूफ असतात, भलतेच प्रश्न घालतात म्हणाले, त्यात ते सगळं बरं का? किती चिंतन प्रकारचं चालतं बघा, काय माणूस कल्पना करतो नाही का? म्हणजे आपल्याला जर सोपं असेल तर चिंतन हे आपल्या आमचं आहे, स्वभावाचं आहे, जे पाहिजे ते किंवा जे नको येते त्यावर चिंतन चालतं सारखं. किंवा मुलाखतीला जातात ना नोकरीच्या विद्यार्थी किंवा हे, त्यावेळेला तो काय विचारील, तो असं करील, तो कसा असेल, असं असेल, तसं असेल, कल्पना कल्पना किती कल्पना करतो, त्या कल्पनेला इकडे वळवा असं समजल्यानं तुकाराम महाराज सांगताय. तुम्ही चिंतन करणारच ना, मग भगवंताचं चिंतन करा मग, आणि त्या चिंतनाला सगळ्या सोपा मार्ग असेल तर नाम आहे. अरे हा अनुभव आहे, जर चिंतन जर तुम्ही करीत राहिलात तर स्वाभाविकच मन त्या विचारात त्या कल्पनेमध्ये रंगेल आणि ते अवघे लाभ होते, परमार्थाचं जे चालणं आहे आतलं ते तुम्हाला साधेल, हे त्यांचं मत आहे. बरं काय होतं सांगतो आता आपल्याला. असं आहे एक सायकॉलॉजीचे मानसशास्त्राचे सहा सात प्रकार आहेत, म्हणजे सध्या जे पंथ आहेत त्या सिद्धांताबद्दल थिअरी जो माइंड, बरं का? सहा सात प्रकार आहेत बरं का. त्याच्यामध्ये एक शक्तीपंथ आहे, त्याच्यामध्ये फ्रॉइड म्हणून जो होता ना तो त्यातलाच आहे. मन मन म्हणजे काय म्हणाला, ही एक शक्ती आहे, एनर्जी आहे. मग त्याने फार सुरेश सांगितलंय, ही शक्ती तुम्ही साठवू शकता, या शक्तीचं रूपांतर करू शकता. ही शक्ती साठल्यानंतर एका वेळेला कुजून जाते, एका वेळेला उलटी फिरते, शक्ती खर्च होते, असं त्यांनी सांगितलं. आणि माझ्या मते साधनामध्ये याचा फार फार उपयोग आहे. मनाची शक्ती साठवणं हे साधनाचं मर्म आहे. काय साधन दुसरं असतं? या सत्पुरुष असतात, यांचं मन म्हणजे काय, बलवान मन असतं, कारण शक्ती वाया जाऊच देत नाहीत ती. उदाहरण घ्या बरं का, आपले गमतीनं म्हणतोय, समजा शेजारच्या तुमच्या शेजारच्या मुलाने, त्या शेजाऱ्याच्या मुलाने काहीतरी चोरी बिरी केली, विपरीत काही केलं, आता त्याचं ते वाईट झालं एवढं म्हणून आपण गप्प बसू शकतो, पण त्याच्यावरती किती काथ्याकूट करतो आपण, आहे असा बाप होता, हे कसं काय झालं, असं करणं बरोबर आहे का, अमकं आहे का, तमकं आहे का, किती गोष्टीचा आपण विचार करतो. ही सगळी शक्ती वाया घालवणं आहे. आमचं निरूपण सुद्धा शक्ती वाया घालवणंच आहे बरं का, हेही सांगून ठेवतो आपल्याला. का मौनामध्ये प्रचंड शक्ती आहे अगदी. एक उदाहरण सांगतो मौनाचं बरं का. हे शंकरराव देव होते ना, समर्थांचं संशोधन करणारे, हे दक्षिणेत गेले होते. त्यांना पत्र लागला की तिकडे तंजावरच्या बाजूला एका मौनी बुवाची, रामदास याची समाधी आहे, तर ती कुठे आहे काय आहे संशोधन करण्याकरता ते गेले होते. तर त्याने पुण्याहून त्यांना पत्र दिलं होतं, रमणांच्याकडे तुम्ही थांबा, रमण महर्षींच्या आश्रमात, आणि तिथून तिकडे जा. मग झालं तेव्हा हे गेले तिथे, आणि ते रमण म्हणाले कुठून आले, काय आले, झालं सगळं, ते या कामाकरता आलेलं. तर रमण काय म्हणाले की मला बुवा काही आठवत नाही, त्यांचं नाव ऐकलेलं, तुम्ही ज्या मौनी साधूच्या करता आलात ते काय ऐकलेलं मला आठवत नाही म्हणाले. बरं का, मला म्हणाले दोनच साधू मौनी माहिती आहेत बरं का, एक तो त्यांचा साधू होता, दुसरा तो, आणि हा म्हणाले मी स्वतः मौनी साधू आहे.
तर त्यांचं बोलणं सांगतो. त्यांच्याजवळ एक मॉरिस फ्रीडमन म्हणून एक इंजिनियर होता. हा म्हैसूर गव्हर्नमेंटचा चीफ इंजिनियर रिटायर झाला आणि मग भारतीय साधूंच्या नादी लागला. मुंबईमध्ये ते निसर्गदत्त म्हणून होते ना, त्यांच्याकडे सुद्धा तू येऊन राहिला होता काही दिवस. असा भुटका मनुष्य होता, पाहिलाय मी त्याला. तर तो एकदा यांच्याकडे असताना म्हणाला की त्यांना भगवान म्हणत, भगवान माझा आज वाढदिवस आहे. तर म्हणले मी असं निश्चय केलाय एक वर्षभर पुढच्या वाढदिवसापासून पर्यंत मौन धरायचं. मग म्हणाले, तोच म्हणाला, पण म्हणला मौन धरलं तरी म्हणलं मी लिहून दाखवणार आहे मला काय पाहिजे ते. म्हणा. आणि मग म्हणाला एक वर्ष झाले की पुन्हा आपल्याला भेटायला नाही. म्हणाले काही बोलले नाहीत बघा. आणि किती गेला निघून. आल्यानंतर मठानी आला तो पुन्हा. आल्यानंतर सांगितलं की बघ वर्ष झालं. तेव्हा एकच वाक्य बोलले, तू मौन धारण केलंस हे बाहेरचं होतं का आतलं होतं म्हणाले. एवढं बोलले. हो म्हणाले, बाहेरचं होतं आतलं नव्हतं म्हणाले. ते मौन फारसं कामाला येत नाही म्हणाले. बरं का, मौनाची शक्ती अशी आहे ती. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, तर परमार्थामध्ये आपण मनाची शक्ती जी बाहेरच्या गोष्टीमध्ये वाया घालवतो ती सगळी शक्ती आतमध्ये व्हायची आहे. बरं, म्हणजे कशी, अंतर्मुख व्हायचं त्याला म्हणतात. हे की नाही जुने शब्द झाले आहेत, हे जरा गुळगुळीत झाल्यासारखे झाले आहेत. परमार्थ म्हणजे काय, तर आतमध्ये काय चाललंय इकडे पाहायला शिकायचं. आत्मसंशोधनच आहे. मी कशाचा विचार करतो, माझी वासना काय, मी फुकट उगीच शक्ती घालवतो कशी, हे सगळं आतमध्ये आपण पाहायचं. आणि ते न करता आपण भगवंताचं चिंतन करायचं. हा खरा मार्ग आहे याच्यामध्ये. एक उदाहरण घ्या, त्याला फार छान आहे. अरे का, एक बाई होत्या, लग्न झालेली मुलगी, त्यांना जरा उशिरा दिवस राहिले. त्यांना 36-37 वर्षाचं वय होतं, दिवस राहिले. तेव्हा अलीकडच्या पद्धतीप्रमाणे ते सोनोग्राफी वगैरे सगळं झालं. बरं का, आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ते झालं सगळं. आणि महिन्या महिन्याला तब्येत दाखवतात, सगळं नॉर्मल आहे असं म्हणायचं ते. बरं का, नॉर्मल आहे म्हणजे पोर उलट सुलट नाही, सुलटच आहे असं सगळं आहे प्रकार. आता हे परिस्थिती बदलते तसं व्हायचं असते नाही का, त्याला काही इलाज नाही. तेव्हा एका डॉक्टरला मी विचारलं, अहो पूर्वी पायाळू म्हणत, म्हणजे पाय पहिल्यांदा बाहेर येतात. तर म्हणले पायाळू असं तुम्ही काय करता. काही नाही म्हणलं, जोरान ढकलतो त्याला सुलट करतो म्हणले. आणि म्हणलं वा, बरं आहे की छान सगळ्यातलं. सांगण्याचं तू काय, तेव्हा त्या बाईना मी विचारलं तब्येत बरी आहे ना. गोंधवल्यातच विचारलं, इथलाच प्रकार आहे तो. म्हणलं बरी आहे ना तब्येत. बरी आहे म्हणाल्या, पण नवरा काय म्हणाला, अहो रात्रीला धड झोप येत नाही. अरे, तर मी म्हणलो मग काय तुम्हाला अस्वस्थता, तब्येत बरी नाही. नाही हो म्हणाले, मुलगा होणार का मुली होणार सारखं डोक्यात फिरतो म्हणाला माझ्या. मी म्हणलो पण काय हो, अलीकडे मुलीच म्हणलं जास्त उपयोगी पडतात. मुलंच म्हणलं अमेरिकेला जा, अमकं करा तमकं करा, इथे जावई झालं तर जावई उपयोगी पडतो. अहो खरं हो, पण ती बाईच म्हणाली, पण मुलगी झाली तर लग्न नीट झालं पाहिजे ना, तर म्हणले पुढचा प्रश्न आहे. तर म्हणलं बाई तुम्ही इथे येता आणि महाराजांना सांगतात. काही नाही म्हणले, मी नमस्कार करायला येईल की पहिल्यांदा सांगते, मुलगा होऊ दे मला आणखी चांगला होऊ दे. मग चांगला म्हणजे कसा, बाई हुशार बरं का, तुम्हाला आवडेल असा. म्हणलं वा. बायका हुशारच असतात पुरुषापेक्षा, याच्या काय गंमत आहे बघा. कल्पना कल्पना कल्पना, किती शक्ती वाया जात असेल तुम्ही थोडी कल्पना करा. तुम्ही भुकट बरं का, चौकशा चौकशा काय करी विनाय कारण. हे सगळे थांबवलं पाहिजे, यातला विनोद सोडून द्या. पण परमार्थामध्ये या दृष्टीनं फार चिकूपणा करावा लागतो, अतिशय शक्ती सांभाळावी लागते. खाणं पिणं उठणं बसणं सगळं मर्यादेमध्ये पाहिजे, आपल्या ध्येयाच्या आग न येणार असं पाहिजे. आणि याला उपाय असेल, त्या ध्येयाचं सारखं स्मरण पाहिजे. मला कुठे जायचं आहे हे स्मरण की नाही, नामाशिवाय राहणं कधी. मी कशा करताय, मी क्षुद्र कामा करता नाही, अगदी असं वापलं पाहिजे. बरं का, साधूचा देह किंवा साधकाचा देह हा क्षुद्र कामा करता नाही आहे, हा भगवंताकरता आहे ही जाणीव ठेवणं हे खरं त्याचं लक्षण आहे. बर, आता प्रत्यक्ष सांगतो आपल्याला नाम घ्यायचं म्हणजे काय करायचं. नाम हा पहिल्यांदा शब्द आहे ना, या शब्दाला काहीतरी अर्थ आहे ना. नेहमी शब्दाचे की नाही त्या साहित्यशास्त्रात सुद्धा आहे, शब्दाला शक्ती असते. तशी शक्ती बघा, सध्या एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आपलं आता हे येणार ना, बजेट येणार नाही का, सगळं इलेक्शन येणार, बजेट येणार, त्या बजेट उदाहरणच सांगतो म्हणजे झालं ना. इंग्लंडमध्ये पार्लमेंटमध्ये एकदा बजेट आलं तेव्हा थॉम्सन म्हणून हा होता अर्थमंत्री होता. तर झालं काय, तिथे ते गुप्त असतं फार, बजेट अतिशय गुप्त असतं आपल्याला माहिती आहे. तेव्हा तो ते बजेटचं सगळं सामान घेऊन म्हणजे ते फाईल घेऊन यायला लागला होता. आता पार्लमेंटमध्ये आतमध्ये सभागृहामध्ये जाणार, तर हे वर्तमानपत्रकाराचे जे लोक असतात ना वर्तमान, ते असे असतातच त्याच्याशी बोलायला. त्यातला एक पुढे झाला आणि म्हणाला, मँचेस्टर गार्डियन म्हणून वर्तमानपत्र आहे त्याचा, बरं का. तर सहज म्हणाला की बा नवे काही कर आहेत का यावेळेला, असं त्याने विचारलं थॉम्सनला. तर थॉम्सन काय म्हणाला, त्याच्या हातात सिगरेट होता, सिगरेट होतं तेव्हा तो एवढंच म्हणाला, हे बघ सिगरेटचे कर वाढला म्हणाला, बरं का, असं बोलला. आता जाणार आतमध्ये आणि सुरू होणार बजेट, तोपर्यंत गुप्त ठेवलेलं. आणि एक एवढं बोलला, त्याने काय केलं, लगेच टेलिफोन केला आपल्या ऑफिसला आणि सांगितलं याचे कर वाढले म्हणून. तर हा पार्लमेंटमध्ये बोलत असताना इकडे त्यांनी ते पॅम्पलेट छापले आणि सोय वाटून टाकले, बरं का, याचा कर वाढला, बजेट बाहेर पडलं. आता भारतात तर सोडून जाते, आधीच बाहेर पडतं म्हणा इथे सगळ्या लोकांना कळत, पण तिथे बाहेर पडल्याबरोबर तुम्हाला कल्पना आहे, तशी राजीनामा दिला आपला फुटलं बजेट म्हणून. हा म्हणजे सांगण्याचा हेतू काय माझा आपल्याला, की कशी माणसाच्या मनाची ही असते, आपली गुप्तता कशी ठेवावी, तसं साधन हे गुप्त पाहिजे. कल्पना येतं कामाची नाही. महाराज असं म्हणाले, खरा साधक जो असतो त्याच्या सहवासात तुम्ही 8 दिवस राहिलात तरी अंतरंग कळायचं नाही त्याचं, इतकं ते गुप्त साधन असतं. नाही म्हणून जे मी म्हणलं आतला आतला आहे ते असं असतं, ते त्याचं तेज बाहेर पुढे म्हणालेच. सूर्याचं पिल्लू किती दाबलं तरी म्हणले ते प्रगट होणारच, तसं त्याचं ते कळेलच, पण याचं गुप्त किती असतं, हा परमार्थ गुप्त पाहिजे. मी म्हणेन की उशिरा लग्न होऊन मूल गर्भधारणा झालेली बाई जशी त्या गर्भाला सांभाळते, तसं साधकाने आपलं साधन सांभाळलं पाहिजे, नाहीतर त्याला दृष्ट लागते. आणि महाराजांचं म्हणणं असं, स्वतःचीच त्याला दृष्ट लागते, मी चांगला आहे, मी असा आहे, मी तसा आहे, तेव्हा हे सांभाळलं पाहिजे. मग ते चिंतन कसं आहे, अगदी गुप्त आहे. कसं गुप्त आहे, तो जर डोळे झाकून बसला तर तासन तास बसेल अगदी कळणार नाही, देहभान राहणार नाही अशी तिची अवस्था असेल, इतकं ते अनुसंधान राहतं माणसाचं. बरं, असं ते ठेवायला पाहिजे बघा. म्हणजे साधनामध्ये आपल्या ध्येयाचं स्मरण ठेवायला, जे आपण नाम घेणार ते नाम असं शक्तिरूप आहे, मला ते सांगायचं आहे. नाही काय साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसाने तुम्हाला शिवी दिली, जन्मभर लक्षात राहते, ती शक्तीच आहे ना, त्या शब्दामध्ये शक्तीच असली पाहिजे, ती या शंका नाही. मग ती शक्ती आहे ती अशी शक्ती.